नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी प्रेरणा भरसाकळे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र विशेष पदयात्रांचं आयोजन. डिसेंबर 2026 पर्यंत राज्यातल्या 80% शेतकऱ्यांना वर्षभर 12 तास मोफत वीज उपलब्ध करून देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राज्यातल्या पहिल्या हरित ऊर्जा निर्मिती करणाऱ्या परभणी इथल्या महावितरण कार्यालयाचं उद्घाटन. आणि परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 25.7 कोटी रुपये निधी मंजूर. आता सविस्तर बातम्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती उद्या साजरी होत आहे. यानिमित्त आज राज्यासह देशभरात विविध ठिकाणी पदयात्रा काढण्यात आली. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी बिहारमध्ये पटना इथं गांधी मैदानापासून सुरू होणाऱ्या पदयात्रेला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आज मुंबईत भीम पदयात्रेत सहभागी झाल्या. नरीमन पॉईंटपासून मंत्रालयात आंबेडकर पुतळ्यापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली. यावेळी पदयात्रेत हजारो संख्येनं तरुण सहभागी झाले होते. यावेळी रक्षा खडसे म्हणाल्या,
ही यात्रा ही खूप खास यात्रा आहे. आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज संपूर्ण राज्यांमध्ये युवकांच्या माध्यमातून ही यात्रा साजरी केली जात आहे. याचा मुख्य उद्देश हाच आहे की युवकांचा सहभाग या देशाच्या विकासामध्ये खूप मोलाचा आहे, खूप महत्वाचा आहे.
राज्यात आज सकाळी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जय भीम पदयात्रा काढण्यात आली. धाराशिव इथं पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रगीत, राज्यगीत आणि भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं. या पदयात्रेत शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह कर्मचारी सहभागी झाले होते. पदयात्रेच्या मार्गावर फुलेशाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीनं विविध महापुरुषांचे देखावे उभारण्यात आले होते. परभणी इथं काढण्यात आलेल्या पदयात्रेत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, परभणी महानगरपालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव उपस्थित होते. महात्मा फुले पुतळा ते बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली. विविध शाळा, महाविद्यालयातले विद्यार्थी, खेळाडू आणि नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. दरम्यान परभणी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी त्याची नोंद घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. जालना शहरात नूतन वसाहतीतून मस्तगडपर्यंत जय भीम पदयात्रा काढण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांच्या वतीने आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे. विविध ठिकाणी मिरवणुका, अभिवादन, व्याख्यानं, रक्तदान शिबीर, भीमगीतांचे कार्यक्रम होणार असून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या पुतळ्यास अभिवादन रॅली मिरवणूक देखील काढण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मिरवणुकीचा मार्ग क्रांती चौक, भडकल गेट मार्गे पैठण गेट, गुलमंडी, सिटी चौक, मुख्य पोस्ट कार्यालय असा असेल. त्यामुळे उद्या सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कला भवन उस्मानपुरा यांच्या वतीनं उद्या आंबेडकर जयंतीनिमित्त विजयकुमार पांचाळ यांचं व्याख्यान होणार आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने देखील आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन, पाणी वाटप, भीमगीत गायन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाज माध्यमांवरून महापुरुष डॉ आंबेडकर या माहितीपटाचं प्रसारण उद्या सकाळी 11 वाजता आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर द अनटोल्ड ट्रूथ या चित्रपटाचं प्रसारण उद्या दुपारी 1 वाजता होणार आहे. यानंतर अर्ध्या तासानं दुपारी 1:30 याच चित्रपटाचं प्रसारण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरूनही होणार आहे. डिसेंबर 2026 पर्यंत राज्यातल्या 80% शेतकऱ्यांना वर्षभर 12 तास मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वर्धा जिल्ह्यात आर्वी इथं आज विविध विकास कामाचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे विविध निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केल्याचं फडणवीस म्हणाले.
शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅट वीज आपल्याला द्यावी लागते. त्या 16,000 मेगावॅटचं काम हे आपण सुरू केलं आहे आणि 2026 डिसेंबर पर्यंत जवळपास 80% महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज 365 दिवस आपण देऊ. कोणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही आणि अर्थातच ही वीज देताना शेतकऱ्याला ती आम्ही मोफतच देऊ हा आमचा निर्धार आहे.
येत्या 5 वर्षात राज्यात सामान्य नागरिकांचं वीज बिल दरवर्षी कमी होणार. तसंच 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना सौर ऊर्जेअंतर्गत आणून मोफत वीज देण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. भूजल पातळी खोल जात असल्यामुळे शेतकऱ्यांना 10 अश्वशक्तीचे कृषी पंप वापरण्याची परवानगी देण्यात आल्याचं सांगून त्यांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत सहभागी होण्याचं आवाहन राज्यातल्या नागरिकांना केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जालियनवाला बाग हत्याकांडातील हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली आहे. हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्यपूर्व इतिहासातला एक काळा अध्याय आहे. येणारी प्रत्येक पिढी या बलिदानाचं स्मरण करेल असं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बाग इथं अमानुष गोळीबार झाला होता. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. परभणी इथल्या महावितरण कार्यालयाने राज्यातलं पहिलं हरित ऊर्जा निर्मिती करणारं कार्यालय म्हणून मान मिळवला आहे. या कार्यालयात 35 किलोवॅट सौर ऊर्जा निर्मिती केली जाईल. ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते आज या कार्यालयाचं उद्घाटन झालं. पंतप्रधान सूर्यघर योजनेद्वारे नागरिकांना सौर ऊर्जा मिळवण्याची संधी मिळणार असून शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळवण्याचं आवाहन बोर्डीकर यांनी यावेळी केलं. त्या म्हणाल्या,
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पीएम सूर्यघर ही योजना आणलेली आहे. मी जिल्ह्यातील प्रत्येकाला विनंती करू इच्छिते की ज्या पद्धतीने राज्यामध्ये भारतात सर्वात लोकप्रिय अशी योजना आपल्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी आणलेली, म्हणजे मागील त्याला सौर कृषी पंप योजना ही अत्यंत लोकप्रिय झालेली आहे. कारण सौर कृषी पंपामधून शेतकरी हा दिवसा पाणी घेऊ शकतोय आणि स्वतःची शाश्वत शेती करू शकतोय. त्याच पद्धतीने ही सूर्यघर योजना सुद्धा महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्वजण पुढाकार घेत आहोत.
बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 25,07,00,000 रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्यातल्या एकूण 132 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्यात परळी रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. याबद्दल आमदार धनंजय मुंडे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग देवस्थानाच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधांसह या भागातलं दळणवळण सोयीस्कर आणि गतिमान होण्यासाठी या निधीचा उपयोग होणार आहे. राज्य सरकारच्या मित्र या संस्थेच्या माध्यमातून राज्यात वेगवेगळे मोठे प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची माहिती या संस्थेचे उपाध्यक्ष तथा तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आज दिली. ते आज धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी अणुऊर्जेवर आधारित अन्न प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. यासाठी परदेशी गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं. बीड जिल्हा रुग्णालयात आज एका महिलेचा प्रसूतीनंतर तासाभरातच रक्तस्रावाने मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उत्तरीय तपासणीनंतर जो अहवाल येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल असं जिल्हा शल्य चिकित्सक संजय राऊत यांनी सांगितलं. राज्य शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी मार्चमध्ये पार पडलेल्या 10वी आणि 12वी परीक्षेसाठी क्रीडागुण सवलतीचे प्रस्ताव सादर करण्यासाठी 21 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. हे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांतर्फे आपले सरकार प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याचं आवाहन शिक्षण मंडळानं केलं आहे. बीड जिल्ह्यात सोयाबीन तेलाचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. लातूरहून तेल घेऊन येणाऱ्या एका टँकर चालकाने अपघात होऊन तेल सांडून गेलं असा बनाव करत 24 टन सोयाबीन रिफाईंड तेलापैकी जवळपास 20 टन तेल विक्री करत अपहार केल्याचं उघडकीस आलं. या प्रकरणी या चालकाविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात येत्या 23 तारखेपर्यंत पोषण पंधरवाडा साजरा होत आहे. यानिमित्त आज भंडारा जिल्ह्यात अंगणवाडीत कार्यक्रम हाती घेण्यात आला. यात गरोदर मातांनी कोणता आहार घ्यावा, बाळाची काळजी कशी घ्यावी तसंच मासिक पाळी येणाऱ्या मुलींनी कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र विशेष पदयात्रांचं आयोजन. डिसेंबर 2026 पर्यंत राज्यातल्या 80% शेतकऱ्यांना वर्षभर 12 तास मोफत वीज उपलब्ध करून देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राज्यातल्या पहिल्या हरित ऊर्जा निर्मिती करणाऱ्या परभणी इथल्या महावितरण कार्यालयाचं उद्घाटन आणि परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 25,07,00,000 रुपये निधी मंजूर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या 7:10 वाजून 10 मिनिटांनी.